अध्याय बारावा श्लोक पहिला। अर्जुन उवाच एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योग वित्तमाः। तरी सकळ वीराधिराजु जो सोमवंशी विजय ध्वजु तो बोलता जाहला आत्मजू पंडु नृपाचा। कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले ते नवल मनवली बिहाले चित्त माझे। आणि ये कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरली जीवे तब नको म्हणून देवे वारिले माते। तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे। या दोन्ही जीवाता तू ते पावावया वैकुंठा व्यक्त अव्यक्त दारवंठा रिगिजे येथ। पै जे वाणी शातुका तेची वेवलिये वाला येका म्हणवनी एकदेशीया वा व्यापका सरिसा पाडू। अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया। हे कीर माझ्या चित्ती प्रतिती आधी जे निरुती परी पुसणे योगपती ते याची लागी। जे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक ते साचची की कवतिक हे जाणावया। परी तुझा लागी कर्म तुची जवळचे परम भक्तासी मनोधर्म विकोनी घातला। इत्यादी सर्वी परी जे भक्त तू ते श्रीहरी बांधोन्या जिव्हारी उपासिती। आणि जे प्रणवा पहिली कडे वैखरीयसी जे कानडे काही सव्या ही सांगडे नभेची जे वस्तू ते अक्षर ची अव्यक्त निर्देश देशरहित सोहम भावे उपासित ज्ञानी येजे। तया आणि जी भक्ता येर येरान माझी अनंता कवने योगू तत्वता जाणितला सांगा। या किरीटी चिया बोला तो जगतबंधू संतोषला म्हणे हो प्रश्न भला जाणसी करी।
अरे वंदे गुरुनाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। भक्ताचं वर्णन आपण पाहतो आहोत। मुख्य देवाचं लक्षण मुख्य भक्ताचं लक्षण असं दासबोधाच्या प्रस्तावनेमध्ये आपण देवाचं मुख्य देवाचं लक्षण पाहिलं आणि मुख्य भक्ताचं लक्षण पाहताना जो विषय चाललेला आहे तिथं सध्या आपण आहोत तुम्हाला सांगणं गरजेचं आहे। आपण कुठं आहोत पूर्वीच्या चांदोबा मासिकामध्ये तरीही राजाने आपला हट्ट सोडला नाही असं म्हणून एक गोष्ट सुरू होते। तशा प्रकारे मध्ये कितीतरी काळ गेला, वेगवेगळे कार्यक्रम झाले, पण आपण परत इथं एकत्र जमलोच। आशा करता की आपल्यालाही आपला हट्ट सोडायचा नाहीये। हे सगळं समजून घ्यायचं आहे ते आपल्या जीवनावर त्याचा परिणाम व्हावा म्हणून, आपण आपल्या जीवनावर याचा प्रयोग करावा म्हणून। तसं असेल तर आपण तरी हट्ट त्या राजासारखा कसा सोडू? भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरले पूर्वज तेही, आपण स्वये तरले जनासही उपेगा आले, कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी, धन्य तयांची जननी जे लागले हरी भजनी, तेहीच एक जन्म जनी सार्थक केला, तयांची वर्णो काय थोरी, जयांचा भगवंत कैवारी, कासे लावून उतरी पार दुःखाचा, बहुता जन्मांचे सेवटी, जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती, म्हणोनी धन्य ते भाविक जन, जेही जोडिले हरी निधान, अनंत जन्मांतरींचे पुण्य फळासी आले। भक्ताला काय मिळतं हा विषय चाललेला आहे। तर अनंत जन्मींचं पुण्य फळाला येतं जेव्हा भक्ती यशस्वी होते, जेव्हा कोणी आत्मज्ञानापर्यंत पोचतो, विभक्तता त्याची नाहीशी होते आणि तो परमात्म्याशी एकरूपता साधतो, तेव्हा फार मोठी घटना त्याच्या जीवनामध्ये अर्थातच घडते। जीव जन्म जन्म करत आलेला असतो। आत्ताच्या जन्मात जे चालू आहे ते मागच्या पार्श्वभूमीवर चालू आहे। जसा व्यवसाय करताना कालच्या दिवसाची अखेरची शिल्लक आहे ती आजच्या दिवसाची आरंभीची शिल्लक असावी, तशा प्रकारे बरी वाईट कर्म त्याचे संस्कार, अर्थात साधनेचीही कर्म, साधनेचे संस्कार, साधनेमुळे मिळवलेला आनंद, समाधान, शांती, प्रत्येक जन्मात कोणाचं ना कोणाचं तरी घेतलेलं मार्गदर्शन, प्रत्येक जन्मात साधना करत असताना झालेल्या चुका, त्या जीवाला समजणं, त्याच्यातून जीवानी बोध घेणं आणि नवीन जन्मात सुधारून जीवन जगणं, असं सगळं चालू असतं। अनंत जन्मांनंतर जणू पुण्य फळाला आलं, भक्ती लागली, भक्ती प्राप्त झाली, याचा अर्थ जणू पुण्य फळाला आलं। ज्ञानेश्वर महाराजांसारखी मंडळी जिथं बहुता जन्मी मागिली, विक्षेपांची पाणी वळे झाडिली, म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका, असं स्वतःबद्दल म्हणतात। त्यांनी निरूपण करताना हे म्हटलेलं आहे, पण ते त्यांचं स्वतःचं चरित्र आहे असंही मानलं जातं। पुण्य पोशिली असाधारण आहे, आज जन्म जन्म आम्ही हे करत आलेले आहोत, म्हणून या जन्मामध्ये आमची लग्न घटिका आम्ही आलो आणि जणू बुडाली, आणि तद्रूपतेसी लग्न लागोनी ठेले अभिन्न, मग साचाचेची अंग होऊनी ठेलो, तिथं होऊनी ठेला असा शब्द आहे। पण ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत म्हणायचं तर ते स्वतःला होऊनी ठेलो म्हणतील। आणि कोणीही जेव्हा ज्ञान प्राप्त करतो तेव्हा ही अनंत काळ त्याच्याबाबत असणारी घटना पूर्ण होते। समर्थांनी देखील मनोबोधामध्ये बहुता दिसा आपुली भेटी झाली विदेहीपणे सर्व काया निवाली असं म्हटलेलं आहे. हे उद्गार देखील त्यांचे स्वतःचे स्वतः करता असे देखील मानायला लागतात. कधी काळी बाहेर लांब पडलेलं होतं कोण जाणे, हजारो वर्षांपूर्वी ती घटना घडली की मूळ परमात्मा असताना जीवदशेला आला. भ्रांतीने आपल्या स्वतःला परमात्म्यापासून वेगळा समजायला लागला आणि मग बहुता दिसा आपुली भेटी झाली जेव्हा त्याला स्वरूप बोध होतो तेव्हा फार काळाने परत एकदा आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप झालो असे उद्गार बाहेर पडतात. पण तुम्हाला सांगतो की आता मी जे बोलतो आहे त्या ओळीवरचं प्रवचन मागच्या वेळेला झालेलं आहे. आयुष्य हेची रत्नपेटी आता जी आपली ओवी चालली आहे ती माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. समर्थ असं म्हणतात की आपल्याला मिळालेलं जे आयुष्य आहे तीच जणू एखादी रत्नपेटी आहे. आपल्याला कल्पना नाहीये आपल्याला आयुष्य मिळालं म्हणजे केवढी महत्वाची घटना घडली. कारण मानवी जीवनाची जी दुर्लभता आहे आपला जो जन्म झाला त्या जन्माचा जो चान्स इलिमेंट आहे आयुष्यच मुळात दुर्मिळ आहे. मृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम असं म्हटलेलं आहे. कोणाचंही आयुष्य हे दुर्लभच आहे, माणसाचंच काय आहे. कोणाचाही जन्म घडतो तेव्हा ती साधी घटना नसते, पण मनुष्य जन्म हा त्यातल्या त्यात अधिक दुर्मिळ आणि दुर्लभ आहे. कारण याचा सदुपयोग करता येतो, इतर जन्मांमध्ये सदुपयोग नाही. इतर जन्मांमध्ये पशु पक्षी प्राणी दिवस उगवला की खाण्याच्या शोधात बाहेर पडायचं, दुसऱ्या प्राण्यांपासून स्वतःचं रक्षण करायचं, नाना प्रकारचं भय सर्वत्र भरून राहिलेलं, त्याच्यातून कशी तरी कालक्रमणा करायची, आपला वंश वाढवायचा, मरायचा. हे रत्नपेटी असण्याचं कारण असं की मनुष्याला बुद्धी मिळालेली आहे, इंद्रिय ही देखील रत्नपेटी आहे. एका क्षणात मी तुमच्या तिथपर्यंत पाहू शकतो आणि इथं जवळ पाहू शकतो. एक जर कॅमेरा घ्यायचा झाला तर किती ऍडजस्टमेंट करायला लागेल. मनुष्याचा विलक्षण लोकविलक्षण असा देह आणि 60-70-80-90 वर्ष, आता तर 90 हे सहज, याचं कारण मदत जी मिळालेली आहे औषधांची, त्यामुळं आणि जी इंद्रिय तेज आहे ती हा खरं म्हणजे परमार्थाकरता अतिशय प्लस पॉइंट समजला पाहिजे. रत्नपेटी आहे, आपण बसू शकतो ध्यानाला, तीर्थयात्रा करू शकतो, कर्म करू शकतो, नियत कर्म करू शकतो, स्वधर्म कर्म करू शकतो, इतरही गोष्टी करू शकतो ज्या करायच्या नाहीत त्याचं बोलायलाच नको. कोणी एखादा चोऱ्या मारा देखील करू शकतो. पण रत्नपेटी आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याचा किती चांगला उपयोग करता येणं शक्य आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन अंतःकरण मिळालेलं आहे की ज्याच्यामध्ये दया, क्षमा, करुणा, प्रेम असे विविध भाव आहेत. आपण जरा एकदा आपल्या आत अंतःकरणात डोकून पाहिलं, पण हे भाव जर शोधायचे असतील तर थोडी अहंता बाजूला सारून आणि स्वार्थ बुद्धी बाजूला सारून पाहायला पाहिजे. आपल्याला त्याकरता करुणा येत नाही, स्वार्थ असतो म्हणून करुणा येत नाही, स्वार्थ असतो म्हणून दयेपासून आपण वंचित असतो, स्वार्थ असतो म्हणून आपण क्षमा करू शकत नाही. त्याच्याही पुढ्याशी अहंताच असते. पण ही रत्न आपल्याला मिळालेली आहेत, जय जय रघुवीर समर्थ अशा प्रकारे सकाळी सकाळी समर्थ दाराशी आल्यावर असं म्हणतात त्या बाजीच्या बायकोनी ती पोतरं करत होती. समर्थांच्या अंगावर फेकून मारलं सकाळची वेळ आणि अभद्र भीक मागायला आला. त्यांच्या तोंडावर ते बसलं, त्यांनी नदीवर जाऊन ते स्वच्छ धुतलं, त्याची सुत बाजूला काढली, त्याच्या वाती केल्या, त्या रामरायन पुढे रोज लावायला सुरुवात केली आणि जशा जशा या वाती जळतील तशी त्या बाजीच्या बायकोची कुबुद्धी जळून जावो अशी प्रार्थना केली. हे रत्न आहे अंतःकरणात आत असलेलं, आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. शक्यता आहे की तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात देखील ते आहे, ते असणार, आपण ते जरा शोधायला पाहिजे म्हणजे झालं. अशा प्रकारची कितीतरी रत्न अंतःकरणामध्ये, तसं विवेक बुद्धी हे एक रत्नच आहे, मन हे देखील रत्न आहे, चित्त हे देखील रत्न आहे, आपली कार्यप्रेरणा हे देखील रत्न आहे. आणि मुळात ही सगळी रत्न त्याचा उपयोग करण्यासाठी म्हणून ती आत ठेवलेली असली तरी देखील ती आपल्या आयुष्याशी निगडीत आहे. जे जीवन असेल त्या जीवनाच्या अंतर्गत, म्हणून आयुष्याला या रत्नाची पेटी म्हटलेलं आहे समर्थांनी. पुष्कळ रत्न आहेत पण आयुष्य मिळालं नाही तर काय करणार. वयाच्या 10व्या वर्षी गेला, 20व्या वर्षी गेला, 40व्या वर्षी गेला, मानवी जीवन मिळालं त्याचा आत्मदर्शनापर्यंत उपयोग करून घेण्यासाठी म्हणून आयुष्य तर मिळालं पाहिजे. म्हणून ही एक रत्नपेटी आहे आणि त्याच्यामध्ये रत्न भरपूर आहेत. मी आता सांगितली त्याच्याबरोबर समर्थ जी रत्न सांगतायत ती म्हणजे भजन रत्न. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्न गोमटी, याच्यामध्ये भजन रत्न आहेत. भजन याचा अर्थ परमेश्वराशी एकरूपता साधण्याचं साधन. आचार्यांनी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते असं जे म्हटलेलं आहे ते टाळ घेऊन टाळ्या वाजवून टाळ वाजवून भजन कर असा अर्थ नाहीये. भज धातू एकरूपता सांगतो, तू त्या गोविंदाशी एकरूपता साध. हे मूढ मते, तुला हे समजत नाहीये, तू कशाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतोयस? विषयांशी, इंद्रियांच्या माध्यमातून, सन्निहित मरण आहे, कधीही हे आयुष्य संपू शकतं, नसत्या गोष्टींच्या पाठीमागे लागू नकोस, नाही नाही रक्षती डुकरी करणे, न समजता केलेलं पाठांतर देखील उपयोगाचं नाही, त्याचा काही उपयोग होणार नाहीये, तू एकर उपता साध। एकदा असं झालं की स्वरूपानंदांकडे एक सद्ग्रहस्थ गेले आणि स्वामीजींची पद्धत होती, स्वरूपानंद त्यांच्या पलंगावर बसायचे आणि बाजूला जो बाक ठेवलेला आहे त्याच्यावर व्यक्ती बसलेली असायची। स्वामीजी त्यांना म्हणाले की आपण आता थोडा वेळ भजन करू, तर ते घाईघाईने बाहेर गेले, त्यांच्या सामानामध्ये चिपळ्या होत्या, त्या चिपळ्या घेऊन आत आले। तर स्वामी म्हणाले की असं नाही, भजन करू याचा अर्थ आपण थोडा वेळ ध्यान करू असं मी म्हणत होतो, सोहमचे श्वास घेऊन थोडा वेळ आपण ध्यानाला बसू, त्याला ते सोहम भजन असं म्हणायचंय। म्हणून ही जी भजन रत्न आहेत, गोमटी म्हणजे मोठी सुंदर, या भजन रत्नांमध्ये सर्वात उत्तम जर काही असेल तर चिंतनानी एकरूपता हे फार उत्तम भजन रत्न। चिंतन करणारं चित्त हे मुळात मागं चैतन्याचं अधिष्ठान आहे, म्हणून चित्त चिंतन करू शकतं। हे जे चिंतन करणारं चित्त आहे ते जसा अग्नी खूप सरपण त्याच्यावर जर घातलं तर धुमसत धुमसत जळतो, तेज राहत नाही, तसं अतिविषयामुळं चित्त अगदी जड होऊन गेलेलं असतं। हे जे जड झालेलं चित्त आहे ते चिंतन करण्यासाठी अयोग्यच असतं। चिंतनाची साधना आणि चिंतनानी एकरूपता ही खरं म्हणजे सर्वात प्रशस्त साधना सांगितलेली आहे, सर्वात बलिष्ठ साधना सांगितलेली आहे, पण ज्या चित्ताच्या योगाने चिंतन करायचं ते चित्त निर्मळ नसतं, ते चित्त शांत नसतं, त्या चित्तामध्ये विषय असतो, संसार असतो, इंद्रियजन्य सुखाचं चिंतन घडत असतं, काळज्या असतात, चिंता असतात। असं असल्यामुळं ते चित्त राहून राहून आपले स्वतःचे प्रश्न सोडवण्यामध्ये निमग्न असतं, असं चित्त चिंतन करू शकत नाही। म्हणून चित्तानी जर भजन रत्न आहे असं समजलं तर ते चित्त प्रथम शांत व्हायला पाहिजे। विनोबा म्हणतात की सिंहगडावर देव टाक्यामध्ये एक खडा टाकला तरी तो अगदी खाली तळाला जाईपर्यंत दिसतो, आणि वरून पाहिलं तर आपण टाकलेला खडा तळाला जाऊन बसलेला देखील दिसतो। याचं कारण काय तर ते पाणी अतिशय शुद्ध असतं, निर्मळ असतं, म्हणून तसं चित्त निर्मळ करून घेतलं तर ते चिंतनाला योग्य होतं, ते शांत करून घ्यायला पाहिजे, त्याच्यातले विषय जायला पाहिजेत, संकल्पपूर्वक जातात। त्याची खूप मोठी जरी प्रक्रिया असली तरी देखील याचं कारण जीवन हे एकदम बसलं आणि चिंतन एकरूपत असं नाही, कर्म त्या कर्माचे झालेले परिणाम जीवावर चित्तावर झालेले परिणाम या सगळ्याचा त्याच्यात समावेश आहे। पण रोज थोडा वेळ आपली चित्तशुद्धी झालेली आहे, आपण परमेश्वराच्या पादपद्मी लीन झालेले आहोत असा जर चित्तामध्ये भाव आणला, या क्षणाला आपल्याला विषयांची आवश्यकता नाही, विषयांखेरीज आपण पूर्ण आहोत, देह मन बुद्धीला संसाराचा काही काळजी असल्या तरी देखील या क्षणाला मी त्याचं चिंतन करणार नाही, मी त्याच्यापासून मुक्त आहे असे थोडे संकल्प केले तरी देखील थोड्या वेळापुरतं चित्त स्वतंत्र होऊ शकतं चिंतांपासून, काळजांपासून, विकारांपासून, विषयांपासून. असं चित्त आत वळवावं, शांत करावं आणि त्या शांत झालेल्या चित्तामध्ये परमात्म्याचं स्वरूप काय आहे याचं चिंतन करावं, हे आठवावं. कवी पुराणम अनुशासितारम अनोरणीयाम समनुस्मरेद्यः अचिंत्य रूप, अशा परमात्म्याचं चिंतन अशा मनामध्ये, अशा चित्तामध्ये शक्य आहे. आणि असं चिंतन केल्यामुळं चित्त हे चित्ताचं एक वैशिष्ट्य आहे की चित्त जो चिंतन करणार आहे त्याला बरोबर घेऊन चित्तवृत्ती ही चिंतनीय विषयाला व्यापते. आणि थोड्या वेळापुरती तदाकार होते. विषयाचं चिंतन करताना देखील तेच होतं. तुम्ही स्वतः देखील विसरता आणि ज्याचं चिंतन करता आहात त्या विषयाशी तद्रूप होता, याचा आपल्याला अनुभव आहे. तर परमात्म्याशीही ते तद्रूप होऊ शकतं. तो अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविनाशी आहे, आनंद स्वरूप आहे, असं म्हणता म्हणता ते चित्त चिंतन करणाऱ्याला या शब्दाच्या अर्थाशी एकरूपता घडवतं. आणि ही एकरूपता घडत घडत तो स्वतःलाही विसरून त्या परमात्म चिंतनामध्ये निमग्न होऊन जातो, तो तद्रूप होऊन जातो. अशा प्रकारे चिंतन हे एक विलक्षण भजनरत्न आहे, गोमट. ज्याला चिंतन साधलं, चिंतन म्हणजे विचार नव्हे, चिंतन म्हणजे मनन नव्हे, चिंतन म्हणजे घोकंपट्टी नव्हे, पाठांतर नव्हे, तर चित्तदशा अतिशय शांत करून आत वळवून इतकी शांत करावी की जणू शुद्ध जीवात्म्याशी त्याची समरसताच झाली. आणि मग त्याला चिंतनाला, सूक्ष्म परमात्म्याच्या गुणांच्या चिंतनाला प्रवृत्त करावं. असं करता करता परमात्मा हा व्यापक, त्याला कवेत घेऊन जाणारं चित्त हे तुलनेने जड असल्यामुळं ते चित्त फाटूनच जातं, नाहीसच होतं. आणि चिंतन करणारा चिंतनीय विषयाशी एकरूपता साधतो, त्याचं चित्तच थांबून जातं. चित्त चैतन्य होऊन ठेले हो, नवसिये माझे नवसिये हो, पंढरीचे दैवत विठ्ठले हो, अशी एक विलक्षण स्थिती चिंतन करता करता त्याला प्राप्त होते. आपण एक 2 मिनिटं शांत बसू. हरि 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 स्वामी जी स्वामी जी स्वामी। चिंतनाने परमात्मा भावाशी तद्रूपता झाली। चिंतनाने जो चिंतनीय विषय आहे त्या विषयाशी चिंतन करणारा जो आहे तो एक रूप झाला। मध्ये चित्त होतं ते निघून गेलं। आणि तो स्वतःच आपण शाश्वत आहोत, जन्मरहित आहोत, आनंद स्वरूप आहोत, प्रेम स्वरूप आहोत, शांत स्वरूप आहोत, एकमेव अद्वितीय आहोत अशा बोधामध्ये प्राप्त झाला। आणि तो खाली आला, त्या भूमिकेतून तो खाली आला। आपण अनुषंगिक साधना करताना केलेलं आहे, आपण तशा प्रकारे चिंतन केलं आणि त्या साधनेतून आपण खाली आलो। तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही घरी जाताना, मग जेवण खाण करताना, रात्री गप्पा गोष्टी करताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण ध्यानामध्ये चिंतनामध्ये स्वामीजी जेव्हा साधना घेत होते तेव्हा आपण कुठं होतो आणि आता आपण कुठं आहोत, याच्यातनं खरं काय, ते खरं होतं का आता आपण जे जीवन जगतो ते खरं आहे? तुम्हाला माहिती आहे की ते खरं होतं, त्याच्यात तुम्हाला राहता आलं नाही, टिकून राहता आलं नाही। तुम्ही चिंतन साधना केली, आता ही चिंतन साधना केल्यानंतर जो काही अनुभव आला, जी काही एकरूपता साधली, ती तुम्हाला स्वप्नवत भासायला लागली। तसं संसार हे एक दीर्घ स्वप्नच आहे, त्यामुळे शेवटी शेवटी तर असं म्हणतात सगळी इंद्रिय थकल्यानंतर एकूण जगलेलं जे जीवन होतं तेच खरं की खोटं असं वाटायला लागतं। ही जी साधना घडली आणि त्या साधनांनी एकरूपता साधली, तुम्हाला असं वाटलं की सगळं जगतच नाहीसं झालं, आपणच केवळ उरलो, आपण परमात्म्याशी म्हणजे शांतीशी आनंदाशी एकरूपता पावलो, आणि मग परत आल्यानंतर तिथून खाली उतरल्यानंतर त्या भावामध्ये राहता आलं नाही। हा जो अनुभवलेला भाव आहे, हा भाव जसं जग जगत सत्य वाटतं म्हणून नाहीसा होतो, तसं ही मूर्ती सत्य वाटावी, जग जगताला सत्य मानून सगळं विसरण्यापेक्षा जी काही चांगली अनुभूती आली ती चांगली अनुभूती या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करावी, त्याला अर्पण करून टाकावी, ती सद्गुरूंना अर्पण करून टाकावी। म्हणजे यदा कदाचित मी हा अनुभव घेतला हा अहंकार राहणार नाही, आणि ती अनुभूती कोणाला अर्पण केल्यामुळं, ती अनुभूती मी घेतलेली होती याचा बोजा भार चित्तावर मनावर राहणार नाही, ती त्याला अर्पण करावी आणि त्याच्या कृपेने ती अनुभवायला आली असं म्हणावं। घरी जाऊन टीव्ही पाहून सिरियल पाहताना ती सत्य मानण्यापेक्षा सिरियल, अशा प्रकारे ईश्वराला अर्पण करण्याची कृती करावी। म्हणजे तुम्ही जगतामध्येच असता पण तुम्ही अजून एक ईश्वर भाव निर्माण केला आहेच तुमच्या ठिकाणी, पण तुम्ही ती युक्तीनी ईश्वराला अर्पण केली केल्यामुळे मग जे सुख आहे ते सुख मिळालं, ती अनुभूती मी घेतली हा भाव नाहीसा झाला, ती त्याच्या कृपेने मिळाली असा भाव प्राप्त झाला. समर्थ तेच म्हणतात, आयुष्य हेची रत्न पेटी माझी, भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पून या. आणि मग त्याच्यानंतर जे जीवन आपल्याला आपल्या जवळ आहे ते जीवन आपण आनंदाने व्यतीत करावं, मग ते स्वप्नवतही वाटणार नाही. कारण बाहेरचं जगत हे खरं का ते खरं तर मग ईश्वरी करा आहे. बाहेरचं जीवन जेव्हा खरं मानतो तेव्हा अशा प्रकारे श्रद्धामय भाव कायम राहतो. तुम्हाला समजतं मी काय म्हणतोय ते? आचार्य असं म्हणतात की उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, अधमा मूर्तीपूजाश्च, तीर्थयात्रा धमाधमा. म्हणजे सहजावस्था ही सर्वात उत्तम असं शंकराचार्य म्हणतात. सहजावस्थेमध्ये राहणं, ही सहजावस्था म्हणजे कोणती माहितीये का? तुम्ही ध्यानामध्ये जी एकरूपता प्राप्त केली अथवा अशा चिंतनाने जी एकरूपता प्राप्त केली त्या अवस्थेमध्ये सदा सर्व काळ राहणं, सहज राहणं. आता ती प्राप्त झाली, आता सहज त्या भावामध्ये राहणं, ही उत्तमा सहज अवस्था. पण ते जमत नाही. मध्यमा ध्यानधारणा, मग ध्यानाने देखील तेच होईल. ध्यानाने तुम्ही त्या स्थितीशी एकरूप व्हाल, पण नंतर ध्यान जेव्हा संपतं मोडतं तेव्हा तुम्ही खाली येता. म्हणून ती मध्यमा ध्यानधारणा असं ते म्हणतात. ती जरा मध्यम स्थिती, सहज अवस्थेच्या अलीकडे असणारी. अधमा म्हणजे त्याच्यापेक्षाही कमी प्रतीची मूर्तीपूजाश्च, आणि तीर्थयात्रा अधमातली अधम गोष्ट असं ते म्हणतात. एका विशिष्ट पातळीवरून आचार्य बोलताना हे सगळं सांगतात, पण ही सगळी भजनरत्न आहेत. तीर्थयात्रेपासून, ध्यानापासून, मूर्तीपूजेपासून सहज अवस्थेपर्यंत ही सगळी भजनरत्न आहेत. ते ज्या कॉन्टेस्टमध्ये सांगतात ते वेगळं आहे. त्यांना मूर्तीपूजा ही अधमातली अधम गोष्ट असं म्हणायचंय असा अगदी थेट अर्थ घेऊ नका. सहजावस्थेचं कौतुक करताना ते असे शब्द काढतात, नाहीतर मग परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम असं ते म्हणालेच नसते. ही जी सहजावस्था आहे हे देखील एक भजनरत्न आहे, पण फार कमी जणांना अवगत झालेलं असतं. ज्याला विदेही स्थिती असं म्हणतात, ज्याला उन्मनी विज्ञान असं म्हणतात, त्या अवस्थेमध्ये सदा सर्व काय वर्तन करणं हे फार नाजूक गोष्ट राहते. प्रयत्न मात्र जरूर असावा, पण त्या सहज स्थितीमध्ये राहताना ही सगळी अलीकडची भजनात रत्न कुचकामी होत नाहीत. कृष्णमूर्ती म्हणतात कुचकामी असतात. तुम्ही एकदा त्या ठिकाणी जाऊन पोचलात आणि तिथं तुम्हाला राहता यायला लागलं, मग तुमच्या असं लक्षात येतं की हीच आपली मूळ स्थिती आहे. मग आपण ध्यानाचा खटाटोप कशा करता करत होतो? पण तिथं पोचल्यावर ना तुम्ही जर सरसकट सगळ्यांना ते सांगायला लागलात की ध्यानाने नाही तिथं राहा, तर कसं राहता येईल? भक्तीने काही होणार नाही असं जर तुम्ही सांगायला लागलात तर कसं जमणार? म्हणून असं म्हणतात की या सहजावस्थेच्या बाबत जर बोलायचं झालं तर ते देखील समर्थांसारख्यांनी, आचार्यांसारख्यांनी, ज्ञानोबांसारख्यांनी, जे सगुण रक्षून निर्गुण बोलत गेले अशा सगळ्यांनी, ज्यांना आपली पूर्वीची स्थिती आठवत नाही अशा महात्म्याचा आपल्यालाही उपयोग नाही. कृष्णमूर्ती पूर्वीचं सगळं जीवन जणू विसरून गेले. आपण अडचणीत सापडलेले होतो, आपल्याला विकार होते, आपल्याला पूर्ण आनंदाची स्थिती प्राप्त झाल्यानंतर अलीकडचं सगळं विसरून जाणं याचं कारण जिथं आहेत ते इतकं सत्य होतं. कृष्णमूर्तींचे अनुभव हे अतिशय खरे आहेत आणि ते ज्या ठिकाणी रमले तर त्या ठिकाणी सगळे संत रमले. पण कृष्णमूर्ती कुठल्याच भजनरत्नाला नंतर किंमत देईनासे झाले. म्हणून कृष्णमूर्ती जे सांगत होते ते काय सांगतं हे त्यांना कळत होतं, पण ते काय सांगतायत ते समोरच्यांना कधीच कळलं नाही. कारण तो जिथं आहे तिथून त्याचा हात धरून पुढे नेणं याच्यापेक्षा, जसं दुष्काळ पडल्यावर राजानी प्रधानाला बोलून विचारावं की दुष्काळ पडलाय, भाजीपाला नाहीये, मग लोक रोज दूध भात का नाही खात, असं जसं राजाने विचारावं, त्याला सांगायला लागतं की अरे दूधही मिळत नाहीये, काहीच मिळत नाहीये. तशा प्रकारे गुरु नको, शिष्य नको, भजन नको, मूर्ती नको, ध्यानही नको, ही जी सहजावस्था आहे, ही जी सहजावस्था त्याच्यामध्ये रमून राहणं आहे, ते कोणत्या तरी साधनांनी जमायला सुरुवात होते, मग साधन मागं पडतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसे वन्नी काष्ठ जाळो निया स्वये जळे, साधन नाहीसे होऊन जातं. अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊनी उरले, ऐसे जाणतेनी वीण उरले जाणण्याचे, ही अवस्था फार कठीण. असं असल्यामुळे या सहजावस्थेला भजनरत्न म्हणून जर सांगायचं झालं तर आपण सगळे आंधळ्यांच्या गावी आंधळ्यांनी आंधळ्यांकरता केलेलं वर्णन जसं काही कामाला नाही तसं आहे. म्हणून चिंतनापासून सुरुवात केली. चिंतन साधना त्याच्या बरोबरीने ध्यान हे असंच एक जालीम जबरदस्त असं भजनरत्न आहे. मूर्तीपूजा हे तितकंच चांगलं भजनरत्न आहे. श्रवण हे भजनरत्न आहे. मग त्याच्या अलीकडं सत्कर्मांनी या सगळ्याचा पाया तयार होतो. म्हणून ही जी भजनरत्न आहेत त्याच्यातली एक दोन चार साधना आपण यथावकाश पुढच्या रविवारी, त्याच्या पुढच्या रविवारी. आता आपण आपला हट्ट न सोडता, आता फारशा सुट्ट्या नाहीत, मला असं वाटतं की या साधनांबद्दल मी निर्देश करतो, आपण घरी यथाशक्य करून पाहत असाल आणि आपण नक्की पाहता हेही मला माहीत आहे, पण जर पाहत नसाल तर केवळ ऐकण्यावर भरोसा ठेवू नका. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः, प्रवचन करून कधीही आत्मा प्राप्त होत नाही. न मेधया, केवळ तर्कबुद्धीनी समजून घेऊन काही उपयोग नाही. न बहुनाश्रुतेन, खूप ऐकलं तरी देखील आत्मा प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी म्हणून प्रयत्नच करायला लागतात आणि त्या जनितांनी आपले प्रयत्न करायला लागतात. कशा प्रकारे ही जी भजन रत्न मुळात आयुष्य ही एक बंदिस्त ज्याला जन्म आहे आणि मृत्यू आहे आणि चौकट आहे अशी रत्नपेटी आपल्याला मिळालेली आहे, त्याच्यात जी वेगवेगळी रत्न आहेत मुळात आपल्याला प्राप्त झालेली इंद्रियादी चित्तादी मनादी अंतकरण इत्यादी यांनी भजन रत्न अजून उत्तम रत्न देखील याच्यामध्ये आहेत, तर ती मिळवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। जसं जसं समजेल आपल्याला तसं तसं आपल्या कुवतीप्रमाणे साधना करणं हेच खरं, ध्यानाला बसणं हेच खरं, ऐकणं जे आहे त्या ऐकण्याने तुम्ही अंदाज घेत असता की आपण जे करतोय ते कुठं आहोत, बरोबर आहे की नाही, काय आहे, अजून काय करायला पाहिजे। करणं हे खूप महत्वाचं। अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठीसी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू ऐकतोस आणि त्याचं अनुसरण करतोस, मग आम्हासी वाणी कायसी सांगावयाची, मग आम्हाला सांगण्यामध्ये काय कमतरता त्याची वाण काही नाही। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धनम्। ओम शांतिः शांतिः शांतिः। हरी 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 स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।